पहिले करिंथकरास पत्र अध्याय 3। परंतु बंधूंनो, आध्यात्मिक लोक म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नव्हतो। त्याऐवजी मला तुमच्याशी देहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकासारखे बोलावे लागले। मी तुम्हाला पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आता सुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही, कारण तुम्ही अजून सुद्धा दहीक आहात, कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत। तर तुम्ही दहीक नाही काय व जगातील लोकांसारखे वागत नाही काय? कारण जेव्हा काही म्हणतात मी पावलाचा आहे आणि इतर दुसरे म्हणतात मी अपोलोसाचा आहे, तेव्हा तुम्ही जगिक लोकांसारखे वागत नाही काय? तर मग अपोलोस कोण आणि पौल कोण? आम्ही केवळ सेवक आहोत ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वासणारी झाला आणि आम्हा प्रत्येकाला देवाने जे काम नेमून दिले ते काम आम्ही केले। मी बी लावले, अपोलोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली। म्हणून जो बी पेरतो तो किंवा जो पाणी घालतो तो महत्वाचा नाही, तर देव जो त्याची वाढ करतो तो महत्वाचा आहे। जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत व प्रत्येकाला त्याच्या फळावर आधारित अशी मजुरी मिळेल, कारण देवासमवेत आपण सर्वजण कामगार आहोत। तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात, आणि देवाच्या दानाप्रमाणे जे मला दिले होते त्याप्रमाणे शुद्ध कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला, पण दुसरा कोणीतरी त्यावर बांधतो। परंतु प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी खबरदारी घ्यावी। येशू ख्रिस्त जो पाया आहे त्याच्या वाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही। जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, तर प्रत्येक व्यक्तीचे काम स्पष्ट दिसून येईल, कारण तो दिवस ते स्पष्ट करील। तो दिवस अग्नीने प्रगट होईल व तोच अग्नी प्रत्येक माणसाचे काम कसे आहे हे ठरविण्यासाठी परीक्षा घेईल। ज्या कोणाचे बांधकाम जे त्या पायावर बांधलेले आहे ते टिकेल त्याला बक्षीस मिळेल। जर एखाद्याचे काम जळून गेले तर त्याचे नुकसान होईल, परंतु जेव्हा तो इमारतीला लागलेल्या अग्नीपासून बचावासाठी पळून जाईल तेव्हा तो तारला जाईल। तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात। कोणीही स्वतःला फसवू नये। जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिकोनानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी मूर्ख व्हावे, कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे असे लिहिले आहे।
देव शहाण्यांना हुशारीमध्ये पकडतो,
आणि पुन्हा
देव जाणतो की शहाण्याचे विचार निरर्थक आहे।
म्हणून मनुष्यांविषयी कोणी फुशारकी मारू नये, कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत। तर तो पौल, अपोलोस, पेत्र, जग, जीवन किंवा मरण असो, वर्तमान काळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळाच्या गोष्टी असोत, सर्व गोष्टी तुमच्या आहेत। तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे।